श्रोते हो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपले हक्काचे आणि तुमचे आवडते लेखक आलेले आहेत संजय सोनोनी सर. सोनोनी सर, कट्ट्यावर तुमचं पुन्हा एकदा आणि प्रदीर्घ काळानंतर आगमन झालेलं आहे. आम्हा सर्वांना खूप खूप आनंद वाटतो.
धन्यवाद.
मित्रांनो, स्टोरीटेल कट्ट्याचा पहिला जो पॉडकास्ट झाला होता, म्हणजे आतापर्यंत जवळपास 315 एपिसोड आपले झालेले आहेत, पहिला पॉडकास्ट संजय सोनोनी सरांसोबत झाला होता 2018 एप्रिलमध्ये. आणि तिथपासून आजपर्यंत आपल्या स्टोरीटेल कट्ट्यावरच्या प्रवासात अनेकदा संजयजींना आपल्याला ऐकता आलं आणि अनेक विषयांची उलगड इथं करता आली. आज असाच एक वेगळा विषय मी घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे, तो म्हणजे त्यांचंच एक नवीन पुस्तक नुकतंच येऊन दाखल झालेलं आहे. अर्थात अजून ते स्टोरीटेलवरती नाही आहे, मात्र नुकतंच त्याचं प्रकाशन झालं महाराष्ट्र साहित्य परिषदेत. या पुस्तकाच्या नावापासून त्याच्या विषयापर्यंत सगळ्याच गोष्टींमध्ये एक गंमत आहे, एक वेगळेपण आहे. पुस्तकाचं नाव आहे भविष्य नावाचा इतिहास. येस, संजयजींनी आताच ते पुस्तक तुम्हाला दाखवलेलं देखील आहे. संजयजी, सगळ्यात प्रथम तुमचं सर्वांच्या वतीने खूप खूप अभिनंदन. इतकं वेगळं पुस्तक तुम्ही आणलेलं आहे, या पुस्तकाचं नाव असं काय आहे, ते त्याच्यामध्ये काय गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्या गप्पांमधून आपण सांगूयाच. सगळ्यात आधी मला असं तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही स्वतः एक तत्वचिंतक आहात, लेखक आहात, इतिहास संशोधक आहात, भविष्यवेत्ते देखील आहात असं म्हटलं तर मला वाटतं फार वावगं ठरणार नाही. तरी देखील एकाच लेखनातून अनेक पैलू उलगडून दाखवणं किंवा वाचकांना भविष्य उलगडून दाखवत असतानाही त्याला इतिहास संबोधणं, हे सगळं काय आहे, हेच मला कमाल वाटते. म्हणून पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं असं आहे की तुम्ही एक फिक्शन म्हणून याच्याकडे पाहता, हे या पुस्तकाचं एका शब्दात किंवा एका ओळीत वर्णन करायचं असेल तर लेखक म्हणून तुम्ही काय कराल?
ही भविष्यवेधी सामाजिक कादंबरी असं मी तसं वर्णन करेल, कारण हे काही सायन्स फिक्शन नाही किंवा एखादी भविष्यकाळात काहीतरी घडणारी कॅलॅमिटी आहे त्याचं काहीतरी भीतीदायक चित्रण करून एक काहीतरी लोकांना घाबरून सोडणं वगैरे अशा प्रकारचा प्रकार त्याच्यामध्ये नाही आहे. ही शुद्ध सामाजिक कादंबरी आहे, पण फक्त भविष्यात घडणारी आहे आणि त्याची पाळंमुळं सगळी भूतकाळात कशी अडकलेली आहेत हे त्यातनं मला दाखवायचं आहे. आणि भविष्य नावाचा इतिहास का, की जे आज भविष्य आहे ते हळूहळू वर्तमानात येतं आणि नंतर इतिहासामध्ये निघून जातं आणि परत आपण चर्चा करत राहतो मग काही इतिहासात काय झालं होतं. खरं म्हणजे जसं शिवाजी महाराज आहेत आणि समजा विजापूरवरनं अफजल खान विडा उचलला ही बातमी शिवाजी महाराजांना कळाली तो वर्तमान आहे. प्रत्यक्षात अफजल खानाला मारणंवर हे त्यावेळेस भविष्यच होतं, म्हणजे माहीतच नव्हतं ना खरोखर काय कसं होणार आहे, काय होतं, घडायचंच होतं. त्यामुळे तेव्हा ते भविष्य, नंतर इतिहास झाला, वर्तमान झाला, वर्तमानाचा इतिहासात गेला आणि आज आपण पाठ्यपुस्तकांमध्ये किंवा इतिहासाच्या पुस्तकांमध्ये वाचतो. तर हा वर्तमान, भूत आणि भविष्य हा एका अर्थाने हातात हात घालून चालतो आणि भविष्याची बीजं वर्तमानातच अनेकदा दडलेली असतात. आणि खरं म्हणजे भविष्य आपणच घडवत चाललेलं असतं, सर्व मानवजातच घडवत चाललेली असते. तर त्यामुळे मी याचं नाव शीर्षक देताना विचारपूर्वक दिलं की हा म्हटलं तर भविष्य आहे, म्हटलं तर इतिहास आहे. आपण भविष्याकडे चाललोय, क्षणाक्षणाने चाललोय आणि क्षणाक्षणाला तो आपला इतिहास बनत चाललेला आहे. तर हा जो अनुबंध आहे भविष्य वर्तमान आणि इतिहासामधला, तो या कादंबरीच्या माध्यमातून दाखवायचं होतं म्हणून हे शीर्षक मी निवडलं.
हा इतिहास सांगितला ते बरं केलं, पण याच्या मागं पण एक इतिहास दडलेला असेल. ही कल्पना कशी आली आणि त्यात ती कशी फुलली आणि ह्याचं एक्झॅक्ट जर सांगायचं झालं तर त्याचं सार काय आपल्याला सांगता येईल?
ही कल्पना कशी सुचली संतोषजी, खरं म्हणजे मी सर्व श्रोत्यांना प्रेक्षकांना आवर्जून सांगू इच्छेल की या कादंबरीची कल्पना जी 13-14 साली माझ्या मनात रुजली त्याला कारण संतोषजी घडले. त्यांनी एका दिवाळी अंकासाठी माझ्याकडे एक लेख मागितला होता, तो पुढच्या 25 वर्षातला महाराष्ट्र कसा असेल अशा स्वरूपाचा जो लेख होता तो लेख मी लिहिला. पण तो लेख लिहित असताना मला असा प्रश्न पडला की इतिहास घ्या, तो एका प्रांताचा नसतो, तो एका देशाचा नसतो, तो सर्व विश्वाचा असतो, तो साऱ्या जगाचा असतो, जागतिक मानवाचा इतिहास असतो. मग 25 वर्षात जर महाराष्ट्राचं जर हे होणार असेल, तंत्रज्ञान हे होणार आहे, शिक्षण व्यवस्थेत हे होणार आहे, समाज व्यवस्थेत हे होणार आहे, तर मग त्याचे पडसाद जागतिक स्तरावर कसे कशा कशा रीतीने पडतील, मग याचा विचार करून आपण याचं एक भविष्यकाळाचं चित्रण करणारं आणि आजच्या माणसालाही त्याच्याशी जोडल्या गेल्यासारखं वाटेल आणि आपण त्या दिशेने खरोखर निघत आहोत का, आणि जर त्या दिशेने जाणं जर भयावह असेल तर त्या दिशेने न जाण्यासाठी आपण सावध होऊन आजच काय नेमकी भूमिका घेतली पाहिजे याचा एक विचार करता यावा. आणि अनेक पद्धतीने माणसाने विचार करून एक सजग होऊन एक प्रगल्भ जागतिक नागरिकासारखा विचार करून संकुचित नव्हे तर कदाचित कदाचित यात जे भविष्य मी दाखवले जी समाज व्यवस्था जी संस्कृतीची अवस्था जी आर्थिक अवस्था जी एक दाखवलेली आहे ती तशी जर यावी यायची नसेल तर मात्र आपल्याला कुठेतरी आजच गंभीर होऊन विचार केला पाहिजे.
बरोबर. आणि ह्याचं जर सूत्र आता तुम्ही सांगितलं म्हणजे साधारण काय काय त्याच्यामध्ये गोष्टींचं चित्रण घडतं किंवा चित्रण दिसतं, पण हे सगळी दर्शनं घडवण्यासाठी एक सगळ्यात महत्वाची ती म्हणजे त्याची स्टोरी किंवा तो प्लॉट, तर तो प्लॉट ठरवताना काय तुमच्या समोर चॅलेंजेस होते आणि कसं तुम्ही त्यामध्ये गुंफत गेलात एक एक गोष्ट?
खरं म्हणजे मी प्लॉट असल्या अनेक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत आतापर्यंत, परंतु या कादंबरीचं वैशिष्ट्य असतं की असा प्लॉटचा मी विचारच केला नव्हता की फक्त येत्या 20-25-40 वर्षांमध्ये समाज कसा कसा बदलत जाणार आहे आणि त्याचं स्वरूप काय असणार आहे हाच प्लॉट. आणि मग तो अमेरिकेत काय घडणार आहे, नायजेरियात काय घडणार आहे, भारतात काय घडणार आहे, ग्रामीण भागात काय घडणार आहे, शहरी भागात काय घडणार आहे, आणि जे काही तंत्रज्ञान येणार आहे भविष्यकाळात येऊ झाले येऊ घातले म्हणजे त्याची आज बीजं रोवलेली आहेत आणि ते आज ना उद्या येणारच आहे. मग ते आलंय समजा खरोखरच आलंय तर मग मानवी नाते संबंधाचं काय होणार, संस्कृतीचं काय होणार, विवाह संबंधाचं काय होणार, धर्माचं काय होणार, देवतांचं काय होणार आणि त्यांच्याकडे बघायचा दृष्टिकोन परत कसे बदलतील आणि जे विचारधारा आहेत जगातल्या आज त्या विचारधारा कशा रीतीने आपलं रंगरूप बदलतील. कारण आजचा मार्क्सवाद हा कार्ल मार्क्स असलेला मार्क्सवाद नाही. आजची लोकशाही ही जी लोकशाहीच्या संस्थापकांनी तत्वज्ञांनी जी सांगितली ती लोकशाही आज जगामध्ये कुठेही नाही. तर म्हणजे तत्वधारा सुद्धा काळानुसार वेगाने बदलत जातात. मग हा बदल 20-25 वर्षांचा काय असणार आहे, तो आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे, या सगळा हाच प्लॉट बनला. आणि मग मी मग त्याच्यामध्ये एक टप्पे पाडले की काळाचे टप्पे पाडले म्हणजे याच्यामध्ये प्रकरण नाही, काळाचे टप्पे आहेत की 5 वर्षापूर्वी 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर पुढे
म्हणजे एक प्रकारे टाइम ट्रॅव्हलिंग
घडवलं. येस. आणि ते संस्कृतीचं टाइम ट्रॅव्हल आहे, सामाजिक संस्कृती, आणि ती केवळ एखाद्या भागातली एखाद्या विशिष्ट प्रांताची ती नाही आहे, ती जागतिक माणसाची एक कहाणी आहे असं म्हटलं तरी चालू शकेल.
बरोबर. सर आता सव्यसाची ही जी तुमची कादंबरी आहे ती माझी अत्यंत आवडती कादंबरी आहे, मी ती दोनदा वाचलेली आहे, त्याच्यावरती थोडंसं लेखनही केलं होतं आणि मी तुम्हाला खूप आग्रही माझा एक मत सांगत होतो की किंबहुना आग्रह करत होतो की त्याचा पुढचा भाग यायलाच हवा, पण तुम्ही मध्ये अडकला नाही, तुम्ही थेट फ्युचरिस्टिक काहीतरी लिहून ठेवलं. दुसरीकडे आपल्या इतिहासाची उलगड करणं हा एक तुमचा एक संशोधक म्हणून पिंड आहे, तो तुम्ही जपताच, ह्याला आपण भविष्याची बखर असं म्हटलं तर चालेल का?
अगदी अगदी अगदी, ही भविष्याची बखरच आहे. होत असं की इतिहास हा शुद्ध इतिहास कोणाच्याच हाती लागत नाही. परत तेच उदाहरण देतो, अफजल खानाला मारताना शिवाजी महाराजांच्या मनात काय होतं हे इतिहास कधीही सांगू शकत नाही. तो आपण कल्पना करू शकतो की हा विचारला असेल तो विचारला असेल, माझ्या भावाला मारलं, वडिलांना अटक केली, तो राग असेल का, मग स्वराज्य महत्वाचं होतं की काय, तो दगा करणार आहे म्हणून त्याला आधीच मारलं, म्हणजे अनेक शक्यता आपल्या समोर असतात, पण शिवाजी महाराजांच्या मनात काय चाललं होतं हे मात्र आपण सांगू शकत नाही. त्यामुळे इतिहास हा बखरच असतो, कारण बखरीमध्ये जसं कल्पोपकल्पित घटनांचा समावेश असतो त्याप्रमाणे इतिहासातही त्या दाखल होत जातात आणि तोच इतिहास बनून जातो भविष्यकाळ.
इतिहास बखर असतील त्याची फक्त आपल्याला खबर नसते.
येस. आणि भारताचं जर म्हणा, भारतीय लोकांचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो संतोषजी, आपल्याला मिथकात रमायला खूप आवडतं, आपल्याला सत्य वास्तव बघायची सवय नाही, ती आपल्या समाजालाच लागू दिली नाही, आपल्या शिक्षण व्यवस्थेने लागू दिलेली नाही आहे. तर हा जो गंभीर प्रश्न आहे खरं म्हणजे की आपल्याला मिथकं काय आवडतात, अद्भुततेची वलय लिहिलेला लिहिलेला इतिहास का आवडतो, आपल्याला परखडपणे अगदी निर्वस्त्र करून इतिहास पाहायची सवय का लागत नाही. कारण आपला इतिहास अनेक दृष्टिकोन असते, ते दृष्टिकोन दुर्दैवाची गोष्ट अशी की तात्विक दृष्टिकोन वेगळे असणं मी समजू शकतो, परंतु आपले दृष्टिकोन जातीय असतात, धार्मिक असतात, आपले दृष्टी प्रांतिकही असतात, म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास गुजरातला आपला वाटत नाही, किंवा कर्नाटकचा इतिहास मराठी माणसांना आपला वाटत नाही. म्हणजे हे प्रांतिक अंग आहे असं. आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्रात गेलं तो कोकणाचा इतिहास घाटावरच्या माणसाला माहीत नसतो आणि विदर्भाचा इतिहास तर त्याहून माहीत नसतो. म्हणजे आपण प्रांतातही वाटलं जातो इतिहासाच्या दृष्टीने, तर जे छोटे छोटे इतर जे प्रांत आहेत आपल्याच भागातले त्यातही वाटला जातो. आता निजामाचा इतिहास किंवा जो रझाकारांचा इतिहास आहे जो काही, तो महाराष्ट्रात किती मांडला गेला, दुर्दैवाने तो मांडला गेलेला नाही आपल्याला म्हणावं लागतं. कारण नाही, सोलापूरला जे 5 होतात मी गेले त्यांच्याबद्दल किती लोकांना माहिती, त्याची नावं तरी माहिती आहेत का, बाकी जाऊ द्या, नावं सुद्धा माहीत नाही की एक दिवस ते शहर स्वतंत्र केलं गेलं होतं स्वातंत्र्य आधी आणि त्यात 5 लोक हुतात्मा झालेत, शहीद झालेत, याची खबर किती मराठी लोकांना आहे. म्हणजे आपला इतिहास असा आहे. म्हणजे त्याच्यामुळे काय होतंय की आपल्याला इतिहास नाही असं मी अनेकदा म्हणतो की भारताला इतिहासच नाही आहे. म्हणजे आपला काश्मीरचा इतिहास 1947 आधीचा काही माहीत नसतं. म्हणजे ललितादित्यचा इतिहास मी ज्यावेळेस दिला त्यावेळेस, त्यामुळे इतिहास लेखनाकडे मी वळण्याचं कारण तेच होतं की जे अज्ञात आहे तो अज्ञात भाग लोकांसमोर आला पाहिजे. भविष्य अज्ञात असतं. मग जे अज्ञात भविष्य आहे त्याच्यात डोकावून बघून गंभीरपणे कोणताही कल्पनाविलास न करता वास्तवाने अंगाने जात तो कसा आपला मांडता येईल तो मांडण्याचा प्रयत्न मी या कादंबरीतनं केलाय.
बरं, आता हे जे सामाजिक कथानक असं तुम्ही मगाशी एक शब्द उच्चारला होता की हे सामाजिक पट उलगडत जातो याच्यात भविष्यातला, काय तुम्हाला दिसतंय जे तुम्ही त्याच्यात मांडलेलं आहे, भविष्यात काय काय गोष्टी घडणार आहेत 20-25 वर्षात?
आता आपण शेतीपासून सुरुवात करू. शेती आज शेतकरी व्यक्तिशाक असतो, त्याचं कॉर्पोरेशन अजून झालेलं नाही आहे. म्हणजे शेतकऱ्यांनीच करावं अशी मी कल्पना मांडली होती, ती काही मराठी लोकांनी काही फारशी सिरियसली घेतली नाही आहे. कारण त्यातले काय प्रॉब्लेम आहे तो वेगळा विषय आहे, तो गंभीरपणे चर्चा करायचा विषय आहे. पण ठीक आहे, नाही झालं तर मग उद्या जर एखादा बलाढ्य कॉर्पोरेटर जर आला आणि त्यांनी सगळ्या शेती विकत घ्यायला सुरुवात केली आणि मग ती शेती यांत्रिकरण आणून रोबोट्स आणून AI आणून जर त्याने चालवली तरी फायदा झाली का, निश्चित फायदा जाईल. आणि त्याचं जर शेवटी अन्नावर जर स्वामित्व आलं जागतिक, ते फक्त भारतात घडणार नाही जगभर घडेल, मग अन्नावर स्वामित्व त्याचं जगावर स्वामित्व आहे, ही परिस्थिती येऊ शकेल. कारण इकडे हेनरी किसिंजर तर इतिहास आहेच ना. हेनरी किसिंजर काय म्हणाला होता की ज्याचं तेलावर स्वामित्व त्याचं जगावर स्वामित्व. आज लोकसंख्या जगाची 7 अब्जच्या आसपास आलेली आहे, कोणत्या क्षणी 8-9 अब्ज गाठून जाईल. त्यावेळेस अन्नावर ज्याचं स्वामित्व आहे तोच मानवजातीवर अधिराज्य गाजवणार, ही पहिली गोष्ट. म्हणून शेतीपासून सुरुवात केलेली आहे आपण तिथे. आणि हा धोका दिसतोय का आता भारतात, बघा कॉर्पोरेट फार्मिंग हा प्रकार, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ज्याला आपण म्हणतो, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचे तर कायदे आलेले आहेत, अनेक लोक कॉन्ट्रॅक्ट बंद करतात, शेतकरी संघटना विरोध करतायत. आज लोकशाही आहे आणि अजून एवढ्या बलाढ्य कॉर्पोरेट नाही की सरकारला विकत घेऊ शकतील. पण उद्या भविष्यात सरकारला सुद्धा, म्हणजे माणसं जी आहेत मंत्री आहेत त्यांच्यावर सुद्धा पैशांचा दबाव आणू शकेल. एवढे जर महाश्रीमंत कॉर्पोरेट जर आले तर हे कायदे बदलले जाऊ शकतील. आणि कायदे बदलण्यासाठी काय काय केलं जाऊ शकतं याचं चित्रण मी याच्यात थोडक्यात केलेलंच आहे. आणि असं जर झालं तर मग मात्र जे आज शेतकरी आहेत ज्या प्रश्नांशी ते सामना करतायत त्यांना उद्या कोणत्या प्रश्नाचा सामना करून, त्याला पैसे तर मिळणार आहेत जमिनी विकल्या म्हणजे त्याला पैसे येणारच हातामध्ये, त्या पैशांचं ते काय करणार आहेत, कुठे गुंतवणार आहेत, त्यांच्याकडे आता कोणतं कौशल्य आहे. बरं, AI आलेलं आहे, रोबोटिक्स आलेलं आहे, म्हणजे रोजगारच नाही उपलब्ध. अशा वेळेस कोणती अवस्था येणार माणसावर?
तुम्ही एक त्याच्यामध्ये ओळ मी उद्धृत करू इच्छितो, ती अशी आहे मला वाटतं, यांत्रिकीकरणामुळे हाताचं काम गेलं आणि AIमुळे बुद्धीचंही काम गेलं. म्हणजे अशा त्या सापळ्यामध्ये आपली ही पुढची पिढी भविष्यात अडकू शकते असं तुम्हाला त्याच्यात सुतोवाच करायचं.
आणि त्या दिशेने आपण चाललोय का, हो नक्की निश्चितच चाललेलं आहे. कारण चीनमधलं उदाहरण आहे, फॉक्सकॉन नावाची कंपनी आहे, 2012 त्यांनी त्यांच्याकडे 11 लाख कर्मचारी त्या कंपनीकडे, दरवर्षी सुरुवातीला 10,000 रोबोट रिप्लेस करायला सुरुवात केली आणि 1 रुपया 50 माणसाचं काम करतो, लक्षात ठेवा 10,000 म्हणजे ते 50,000 माणसाला त्या 10,000 रोबोट्सने रिप्लेस केलंय. नंतर तो रेट 30,000 गेला, आता तो अजून वेगाने वाढेल. म्हणजे ते कंपनीला फक्त सुपरवायझर माणसं लागतील, कदाचित तेही काम AI करेल. असं झालं तर मग श्रमिकांचं काय, त्यांच्या कौशल्यानं काही अर्थच राहणार नाही. कारण AI हे जास्त सुपर असतात त्या बाबतीत आणि त्याला काही शिकवायची गरज नाही, कारण एकदा सगळं ट्रेन डाटा ट्रेन केलेला असतो. म्हणजे हे एका कंपनीत आज घडते, चीनमध्ये घडते, अमेरिकेत काही प्रमाणात घडतच आहे. याचा जो वेग आहे हा क्रमाक्रमाने वाढत जाणार आहे, आणि तो भूमिती श्रेणीने वाढणार, तो गणिती श्रेणीने वाढणार नाही, 2, 4, 8, 16 असा तो झपाट्याने वाढत जाणार. आणि हा जो एक राक्षस आहे आज लोकांना जाणीव पण नाही, हे किंबहुना आपलं विचार करण्याची क्षमता फार दुर्बळ झालेली, आणि दुर्बळ सुद्धा का झालेली, परत आज जी आधुनिक साधनं आपल्या हातात आहे त्याच्यामुळेच आपण विचार दौर्बल्य आपल्यावर आलेलं आहे, कारण आपण जी साधनं आज वापरतोय त्यानेच आपलं असं केलेलं हे आपल्या लक्षात कुठेच आहे. विचाराने आपण पंगू कशामुळे झालो आहे यामुळेच ना, परंतु आपलं आज कळत नाही, जाणीवच होत नाही. मग ज्यावेळी अशी स्थिती येणार आहे त्यावेळेस माणूस तर काय प्रत्येक स्थिती स्वीकारतो शेवटी, आणि जगण्याचा काही ना काही मार्ग काढतो, परंतु तो जगण्याचा मार्ग काढणं हा दोन प्रकारे जातो. एक तर तो गुलाम म्हणून तरी जाईल, आणि तो गुलाम म्हणूनच जाण्यात असणार आहे, नाही तर स्थितीवर स्वार होता यायला पाहिजे, त्याच्यावर तुम्हाला मात करता यायला पाहिजे. आज आपण भारतीय कुठे आहोत, आज ए आय येते, आज ए आय मध्ये भारत कुठे आहे, कुठेच नाही. आपण फक्त वापरतो, वापर करण्यात आपण आहोत पुढं, पण निर्मितीमध्ये आपण आहोत का नाही, रोबोटिक्समध्ये आपण निर्मिती करण्यात आहोत का नाही, आपण वापरण्यात आहोत. पण मला भारतीयांना सांगायचंय की हे तर होणारच आहे, यातलं काही चुकणार नाही आहे. क्वांटम कॉम्प्युटर येणार का येणार, हेलिकॉप्टर्स येणार का येणार, हे आज पेट्रोलवर जे राष्ट्र उड्या मारत आहेत उद्या पेट्रोलची गरज भासणार नाहीये.
हेलिकॉप्टर्सवरून मी थोडस तोडू इच्छितो, ही कल्पना सर्वप्रथम तुम्ही प्रॅक्टिकली मांडली होती, आणि मला वाटतं तुम्ही हेलिकॉप्टर देखील तयार केलं, त्याचं मॉडेल तयारही केलं होतं
98 साली केलं
होतं. तो थोडासा किस्सा सांगायला.
हेलिकॉप्टर ही मी माझे अभय शास्त्री म्हणून मित्र आहेत, पार्टनर होते माझ्या कंपन्यांमधले, डायरेक्टर होते म्हणजे, आणि संध्याकाळी एका हॉटेलमध्ये बसलो होतो. ते रस्त्याने जाताना गर्दी खूप होती, ट्रॅफिक खरं म्हणजे त्यावेळेस 20 वर्षापूर्वी 98 साली काय ट्रॅफिक असणार पुण्यातला, पण तेव्हाही तो जास्त वाटला, कारण रस्ते अरुंद होते. आणि मी वैतागून हॉटेलमध्ये जाऊन बसलो, एक नॅपकिन घेतला आणि पेन घेतला आणि त्याच्यावर रेखाटन केलं अक्षरशः त्याचं. आणि शास्त्री टॉयलेटला जाऊन आले आणि त्यांना म्हटलं, शास्त्री साहेब म्हटलं, आपल्याला उडती कार बनवायची आहे, त्याचं नाव हेलिकॉप्टर. आणि त्यांना मी कल्पना समजावून सांगितली, त्यांना म्हटलं ते कुठं शक्य आहे, हे शक्य नाही म्हणत, म्हटलं नाही म्हटलं शक्य नाही कसं, मी करून दाखवतो. मी त्यासाठी सासवडला 2.25 एकर जागा घेतली, ते 4,000 स्क्वेअर फूटचा कारखाना बांधला आणि काम चालू केलं तिथे त्याचं. परंतु मला त्यासाठी जो बॉडी जी असते त्याला पत्रा जो असतो तो त्याचा जसं LM8 नावाचा जो धातू आहे, असं म्हणजे ते ॲल्युमिनियमपेक्षा वजनाने हलका, परंतु स्ट्रेंथ त्याची लोखंडापेक्षा किंवा स्टीलपेक्षा जास्त, तिप्पट जवळपास एवढी त्याची स्ट्रेंथ असते, तो मला मिळवायचा होता. गंमत अशी आहे, तो मला काय भारतात काय कुणीच बनवत नाही, जिंदाल नाही काय, मी सगळ्यांना विचारलं कुणीच बनवत नाही, अमेरिकेत बनतोय. आणि मला किती पाहिजे होता, 60 ते 70 किलोच पाहिजे होता, म्हणजे त्याचं वजनच कमी असतं ना, 60-70 किलो म्हणजे भरपूर झालं. आणि एवढ्या कमी क्वांटिटी अमेरिकेची कंपनी मला डायरेक्ट देईना, एवढी एवढी छोटी क्वांटिटी आम्ही देत नाही. मग काय केलं, त्याचं रांडाला रॉस म्हणून माझा मित्र होता, त्याला पटवलं मी, त्याला वाटतो तू स्वतः भेट द्या, त्याला सांग की एक्सपेरिमेंटल काहीतरी संशोधन चाललंय त्यासाठी पाहिजे, पण संशोधन काय चाललंय म्हटलं डिस्कस करू नकोस. आणि ती कंपनी झाली ना तयार, मी 8 लाख रुपये ॲडव्हान्स पाठवून दिला. आणि दुर्दैवाने तुम्हाला सांगतो, आता खरं म्हणजे अभिमानाचा क्षण होता आणि दुर्दैवाचा यासाठी की त्यावेळेस पोखरणचे अणुस्फोट अटल बिहारी वाजपेयी सरकारने केले आणि एक जागतिक निर्बंध, आर्थिक निर्बंध लागले. आणि हे मटेरियल हे आर्थिक निर्बंधामध्ये, कारण ते सेन्सिटिव्ह मटेरियल ना रे तसं, त्यामुळे मला मिळालेलं मटेरियल तिथंच ठेवावं लागलं. त्यांनी मला पैसे इमानदारीने परत देऊन टाकले अर्थातच, परंतु तो ते काम तिथेच थांबलं. तोपर्यंत 2002-2003 सालच्या दरम्यान निर्बंध उठले, त्यावेळेस संतोषी तुम्हाला माहिती असते त्यावेळेस मी कोणत्या स्थितीत अडकलो.
पण हे जर घडलं असतं त्यावेळी तर काहीतरी वेगळं,
जर आज जगाचं चित्र बदललं असतं
बरोबर
आज. आणि क्वांटम कॉम्प्युटर त्याच साली मी एक बेंगलोरच्या जी कॉन्फरन्स असते सॉफ्टवेअर स्पेशालिस्टची, ज्यावेळेस भारतातल्या सॉफ्टवेअरचं कल्पना म्हणजे काय की परदेशी सर्व्हिसेस पुरवणं, त्यावेळेस मी प्रॉडक्टची कल्पना मांडली होती, नॉलेज टेक्नॉलॉजी कंपनी म्हणून चालू केली होती वॉशिंग्टन सॉफ्टवेअर्स लिमिटेड, तिथे मी क्वांटम कॉम्प्युटरची संकल्पना पहिल्यांदा मांडली. परंतु या सगळ्या स्थितीमध्ये हे जर झालं असतं तर आजच जगाचा चेहरा बदलला असता, म्हणजे मी ज्या भविष्याबद्दल मी असं लिहितोय ते आज वर्तमान असतं. आणि फार वेगळं
म्हणूनच हा प्रश्न मी विचारला तुम्हाला तोडून जाण्याचा, अगदी कारण याचं कारण असं की अनेक प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना ह्याची कल्पना नसावी की संजयजी फार मोठे उद्योगपती देखील राहिलेले आहेत, आणि नुसते उद्योगपती नव्हे तर एक कल्पक उद्योगपती. तर त्यांच्या अनेक कल्पना जे आज आपण पुस्तकांमध्ये वाचतो वगैरे, तर त्याच्या मागचे हे आधार आहेत आणि ते शोधण्याचा आता मी थोडासा प्रयत्न केला.
असं तर ह्या ज्या गोष्टी आहेत या येणार आहेत का? आज जरी कल्पनेत असतात, समजा आज माझ्याकडनं कोणीतरी करणारच आहे आणि ते माणूस आहे, माणूस हा कल्पक असतो, जगात कोणी पहिला असं म्हणण्याचं काही आज कारण उरलेलं नाही आहे. हे येणार का? ते येणार आहे. हे आल्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय बदल होत जाणार आहे, आणि जिथे भारतासारखी एवढी मोठी लोकसंख्या, जगातली एक नंबरची लोकसंख्या झालेली आहे भारताची, तर आणि भूप्रदेश जर म्हणाल तर चीनच्या तिपटीने कमी आहे. ज्याला आपण पर स्क्वेअर किलोमीटर पॉप्युलेशन जर आपण काढलं तर भारताचं ज्यावेळी चीन नंबर वनला होता पॉप्युलेशन, त्यावेळी भारत त्या दृष्टीने नंबर वनलाच होता पर स्क्वेअर किलोमीटर पॉप्युलेशन जर पाहिलं तर अशा वेळेस भारताची स्थिती काय होईल? ही आज आपली ग्रामीण व्यवस्था आहे, शेतीची अर्थव्यवस्था आहे, ही एका बलाढ्य एकाच कॉर्पोरेटच्या हातात गेली. म्हणजे अगदी उद्योगधंदे सुद्धा की छोट्या छोट्या लोकांना त्यांचे फक्त सर्व्हिसेस विकणं म्हणजे एक सेल्स सारखं एक मीडियम म्हणून उरेल, किंवा तुम्ही टपऱ्या चालवू शकाल चहाच्या याच्या त्याच्या अशा एवढे छोटे व्यवसाय फक्त लोकांसाठी उरतील आणि बाकी सगळे उद्योग एकाच कंपनीच्या मालकीचे झाले तर मग काय होईल? रोजगार मिळेल का? हो मिळेल, पण तो किती टक्के लोकांना मिळेल? तो 1 ते 1.5% लोकांना फक्त रोजगार मिळू शकेल. मग उरलेले 99% लोक आपलं जीवन कसं जगतील, त्यांची जीवनाची स्वप्न काय असतील, त्यांचं तत्वज्ञान काय असेल, त्यांची विचारधारा काय असेल, त्यांच्या संस्कृतीबद्दलच्या देवाधर्माबद्दलच्या कल्पना, भारताच्या संदर्भात हा विचार करू लागतो की जातीवाद तेव्हाही तसाच राहणार आहे का, त्याचं स्वरूप बदलणार आहे? आज आरक्षणासाठी एवढी मोठे आंदोलन होतात, त्यावेळेस रोबोटच्या विरोधात आंदोलन मी दाखवतो या कादंबरीमध्ये की तिथेही मग आम्हाला आरक्षण पाहिजे. जर तुम्ही 100 रोबो घेत आहे तर 50 तर माणसांसाठी आरक्षित ठेवा, आणि त्या 50 पैकी जातीनुसार मग कोणत्या जातीचे म्हणजे जातीचे म्हणायचे वर्गाचे आपण ओबीसी किती, एससी किती, एसटी किती, ओपन किती, याची टक्केवारी तिथेही कायम राहणार आहे का? म्हणजे आपली मनोवृत्ती ही बदलणार आहे का? आणि जर बदलायची असेल तर भविष्यावर स्वार होणं हा सर्वात महत्वाचा मुद्दा असतो. तुम्ही घोड्यांबरोबर फरफटत जायचं का घोड्यावर स्वार होऊन आपल्या हव्या त्या दिशेला त्या घोड्याला न्यायचं, हे आपल्या हातात आहे, ते आजच आहे. आज जर आपण गमावला तर मात्र हे जे विकराल भविष्य जे दिसतं आहे ते होणारच आहे. ती काही काल्पनिक जरी वाटली आज तरी ती काल्पनिक नाही, त्याला मागचा सगळ्या वास्तवाचा एक बेस आहे, आढावा आहे असं मला वाटतं.
वा, तर श्रोते हो, मी फार खोलात जाऊन तुम्हाला याविषयी पुस्तकाविषयी सांगणार नाही, हे पुस्तक तुम्ही स्वतः जरूर वाचावं अशी मी विनंती करणार आहे, कारण त्याला वाचकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. प्रकाशक जालिंदर चांदगोडे यांच्याशी पण माझं बोलणं झालं होतं आणि त्यांनी पण सांगितलं की याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आणि संजयजींना मी या माध्यमातून विनंती करेन, भविष्यात त्यांनी ऑडिओसाठी पण अशीच कल्पना काहीतरी राबवावी आणि आपल्या श्रोत्यांना हे ऐकण्याची संधी मिळावी. तर जाता जाता मी संजयजींना फक्त एक प्रश्न विचारतो, कारण मी हक्काने त्यांना त्रास देत असतो, की ह्याच्यामध्ये चित्रण 20-25 वर्षापर्यंत तुम्ही केलेलं आहे, बरोबर, पुढच्या काळात लेखक म्हणून हे जर आपल्याला ऍप्लिकेबल असेल, आपल्या इंडस्ट्रीला ऍप्लिकेबल असेल, प्रकाशन, साहित्यिक, लेखक, तर तुम्ही स्वतःला कुठं पाहता, म्हणजे ऍज अ दिस इंडस्ट्री आपण कुठे असू?
मला असं वाटतं जोवर माणसाच्या मनात स्वतः कल्पना करण्याची शक्ती आहे, प्रतिभा आहे आणि एक विशिष्ट पद्धतीने विचार करण्याची एक शक्ती निसर्गाने जी माणसाला जी यायला कधीही मिळणं शक्य नाही, ती माणसा जोपर्यंत आहे तो माणूस त्याचा वापर जोपर्यंत करतो आहे तोपर्यंत त्याने काळजी करण्याचं कारण नाही. लेखक म्हणून मी 40 वर्षानंतर जर जिवंत असलो तर मी असंच लिहित असणार आहे. नवीन नवीन धोके, नवीन नवीन विचार, जे काही कालाशयी जसे प्रसंग येतील, परिस्थिती असेल, त्यामुळे मांडत राहणार, कारण मी विचार करतो, मी जिवंत माणूस आहे. आज आपली अवस्था अर्धमिल्या माणसांसारखी जर होणार असेल तर मात्र भविष्यकाळ खरोखरच घाबरून जावा असाच आहे.
म्हणजे थोडक्यात जोपर्यंत आपण सर्वजण म्हणजे ऍज अन इंडस्ट्री म्हणा किंवा एक गट म्हणू आपण किंवा एक समाजातला एक वर्ग म्हणू जो बौद्धिक प्रांतात विहार करतो आणि त्याच्यामध्ये काम करतो, अशा लोकांनी विचार करण्याचं ज्या क्षणी थांबवतील त्या क्षणी त्यांचं यांत्रिकीकरण व्हायला.
संतोषजी, ज्यावेळेस तुमच्यासारखी कविता यायला जोपर्यंत लिहू शकत नाही ना तोपर्यंत काही काळजी करू नका.
श्रोते हो, संजयजींचं आपल्या सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. आज त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या समोर इतक्या छान गप्पा मांडल्या, ह्या पुस्तकाची उलगड करून दाखवली आणि भविष्य नावाचा इतिहास काय असणार आहे हे त्यांनी त्यांच्या पुस्तकातून जे मांडलेलं आहे त्या अनुषंगाने प्रत्यक्षात आपल्याला सांगितलेलं आहे. फक्त हे कथारूपात तुम्हाला जर वाचायचं असेल तर हे पुस्तक जरूर तुम्ही वाचा. आणि त्यासाठी मी संजयजींना आवाहन करतो, एकदा आपण श्रोत्यांना देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेऊया, वाचकांनाही घेऊया आणि नक्की आपण त्याच्यावर.
मी नक्कीच हे आवाहन करेल की संतोषजींनी आता म्हणाले तसं की तुम्ही सहभागी व्हा, कारण हा हा जागतिक परिसंवाद आहे. खरं तर हा काही एका लेखकाचं म्हणणं नाही आहे, ते तुम्ही फेटाळू शकता की असं नाही होणार, परंतु मग असं नाही होणार तर मग नेमकं काय होणार आहे, तुम्ही काय विचार करता, जे व्हायचं आहे असं आपलं वाटतं त्यासाठी आपण काय करणार आहोत, याचा सगळ्यांनी विचार करावा. आपल्या प्रतिक्रियांमध्ये, आपण पत्रांमध्ये याच्यावर जाहीरपणे आपण सामाजिक चर्चा घडवून आणूयात, ही काळाची गरज आहे, हे आपण विसरता कामा नये, एवढंच मी म्हणेल. धन्यवाद
मित्रांनो. हा पॉडकास्ट जो आहे, हा स्टोरीटेल कट्टा जो आहे, तो आपल्याला आता यूट्यूबच्या माध्यमातून देखील तुम्हाला तो पाहता येईल. आमचा हा संवाद, आम्ही ऍक्च्युअली दोन फ्रेममध्ये जरी दिसत असलो तरी आम्ही समोरासमोर बसलेलो आहोत हे यानिमित्ताने सांगतो. आणि तुमचे कमेंट्स जे आहेत ते आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा, त्याचवेळी आपले कमेंट्स आमच्यापर्यंत कळवा, जेणेकरून आम्हाला तुमच्या मनात काय चाललेलं आहे हे समजू शकेल आणि ते सगळं मी संजयजींपर्यंत पोहोचवेन याची मी ग्वाही देतो आणि हा संवाद आटोपता घेतो. धन्यवाद.
धन्यवाद.